चित्र क्रमांक 38 येशू पुन्हा येईन। त्याच्या वचन दिल्याप्रमाणे कोणत्याही दिवशी प्रभू येशू अचानक स्वर्गातून वापस येईल। तो खऱ्या ईश्वाशी लोकायला घ्यायसाठी दुसऱ्यांदा येईल। येशू साऱ्या परमेश्वराच्या लोकायला मेल्यातून उठवीन। जे लोक मेले आहेत त्याच्या कबरा रिकाम्या होतील। परमेश्वराचे लोक जे जीवित आहेत त्या सर्वायले संघ घेऊन जाईल। आम्ही सारे ईश्वाशी लोक येशू संघ अभयात भेटू आणि सर्व काल त्याच्यात सोबती राहू। अईश्वाशी प्रभूच्या पुढे न्यायासाठी उभे राहतील। आम्हाला माहीत नाही की प्रभू कवा येईल, पण आम्ही त्याची वाट पाहत तयार राहिलं पाहिजे। आज जर तो प्रभू वापस आला तर तुम्ही तयार आहात का त्याला भेटायला?